नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपरदिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वह्किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमामि वत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत, याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृणजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपरदिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, मृणानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योश्च मनुराय जे पिता तदश्राम तव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तमुतमान उक्षितम्, मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीदृशः, मानस्तोकेतनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अधि च देव ब्रूह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतम् कर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृणा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतृवृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्भ्यस्धनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृणया, मीढुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगव पराचीना मुखाकृधि।
परम पूजनीय स्वामी जी 22 ते 25 नोव्हेंबर नागपूर येथे त्यांनी एक साधना शिबिर घेतलं आणि या साधना शिबिरामध्ये त्यांनी जी प्रवचनं केली त्या प्रवचनाचा भाग आपण पुढले काही गुरुवार टप्प्याटप्प्यांमध्ये साधारण 15 मिनिटं असा पद्धतीने ऐकणार आहोत। यामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणं त्यातल्या अहिंसा या गुणावरती प्रामुख्याने ही प्रवचनं झाली। या प्रवचनांच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी भगवद्गीतेचा 12व्या अध्यायापर्यंत थोडक्यात आढावा घेतला आणि मग ज्ञानीपुरुषांची लक्षणं सांगायला सुरुवात केली। त्या प्रवचनातला पहिला भाग आपण आज ऐकणार आहोत।
कुर्डेकर महाराजांनी एकदा विचारलं की दोनच शब्दांमध्ये रामापुढं जर मागायचं असेल तर काय मागशील, कोणी म्हणाल मला सुखी ठेव, मला आत्मज्ञान होऊ दे, ते म्हणाले दोन शब्द नाही होत, समाधान दे एवढं फक्त म्हणायचं. हे जे समाधान आहे हे समाधान ज्ञानाने होत, शांती ज्ञानाने प्राप्त होते. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपण कोण आहोत या संबंधीचं ज्ञान, याला आत्मज्ञान असं म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये आईक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असली आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि आपुला आपणाशी लाभ ते ज्ञान परम दुर्लभ, जे आधी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये, आपलाच आपल्याला लाभ होणं ही अत्यंत दुर्मिळ किंवा दुर्लभ गोष्ट आहे. म्हणून भगवद्गीतेची जी सारणी आहे किंवा भगवद्गीतेची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये प्रथम भगवंतांनी आत्मविषयक ज्ञान सांगितलं. न जायते द्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः, न अन्यते अन्यमाने शरीरे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. हा अग्नि जळत नाही, पाण्यात भिजत नाही, चिखलात चालवला जात नाही, हा नित्य सर्वगतः स्थानो अचल अयम सनातन, हा सनातन आहे. सनातन अपि नवः असं याच्याबद्दल म्हटलं जातं. हा किती जुना आहे ते सांगता येत नाही, पण हा नित्य नूतन भासतो. तो नित्य नूतन भासत असल्यामुळे आपलं ती वय झालं तरी देखील ते देहाचं वय असतं आणि आपण मात्र नित्य नूतनच असतो. आज तुम्ही माझी 61 पूर्ती समारंभ केला, 61 वर्ष जगणं माझ्या लहानपणी मला आठवत की साठीचा 61-65 अशा व्यक्ती अशा वयाची व्यक्ती मी किती मोठी वाटायची. आज आधी तिला 60-61 वर्षाची व्यक्ती जी किती मोठी वाटेल, ओके, आणि तिला ती स्वतः नित्य नूतन वाटते. आता आता आपण जन्माला आलो असं. काम शाळेत जात होतो, कॉलेजमध्ये जात होतो आणि नोकरी करायला बरोबर आहे, पण 60व्या वर्षीही हेच वाटतं ही हे आश्चर्य आहे. बर का आधी 60व्या वर्षी आता तुला वाटत तसंच वाटत. आणि अजून अजून जरी पुढे वय गेलं तरी देखील आपण जुने झालो टाकाऊ झालो असं कोणाला वाटत नाही. हे अशा करता वाटत नाही की आत्म्याचा स्वभावच अविनाशी आहे आणि आपण आत्मस्वरूप आहोत अशी कळत न कळत जाणीव असल्यामुळं देह जरी म्हातारा झाला तरी देखील ती जाणीव कधी म्हातारी होत नाही. ते चैतन्य जसंच्या तसं असतं, त्याच्या आधारावर शरीर मोठं होत. असं असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला तो आत्मस्वरूप आहेस असं सांगितलं. तू आत्मस्वरूप आहेस, तू अविनाशी आहेस, तू अकर्ता आहेस. आत्म्याचं अविनाशित्व, अकर्तृत्व, अकर्मत्व, अपैलतत्व, अफलभोक्तृत्व, स्वरूप हा देहाचा गुण आहे, आत्म्याचा नाही. आणि ज्ञान सांगितलं याचा अर्थ आत्म्याची लक्षणं सांगितली आणि त्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट सांगितली की हे जे ज्ञान अविनाशी तो करता तो भोगता असा जो आत्मा आहे त्याला मात्र एक देह मिळालेला आहे आणि त्या देहानी स्वधर्म कर्माचं लोकमान्यांच्या भाषेत अवश्यमेव आचरणीयत्व असं ते म्हणतात, अवलंबित्व. स्वधर्म कर्म देहानी पार पाडलीच पाहिजे. कर्माचं आचरण हे ज्ञानामध्ये येत. आत्मा जसा अविनाशी आहे तसं देह कर्म करणार या दोन गोष्टींनी मिळून ज्ञान संपन्न होत. अडचण फक्त अशी आहे की देह जर कर्म करणार असेल आणि देह कर्म करतो, चालणं बोलणं पाहणं बसणं उठणं झोपणं सगळ्या प्रकारची कर्म आत्म्याबरोबर लाभलेला देह जर करत असेल तर त्या देहाला बाजूला सारून आपण आत्म्यापर्यंत पोचायचं कसं, आत्मभावापर्यंत आपण पोचायचं कसं, हा प्रश्न शिल्लकच राहतो. आणि त्याकरता देह जर कर्म करणारच असेल तर त्यांनी वाट्याला आलेली कर्म केवळ करावी असं सांगितलं. जर अशा देहांनी कर्म करावी की देहाची आसक्ती राहणार नाही, म्हणून तुझा कर्मामध्ये अधिकार आहे पण फळामध्ये नाहीये, हे त्याकरता सांगितलं. केवळ फळाकरता कर्म करू नकोस हे त्याकरता सांगितलं, कारण त्यामुळे देहाबद्दल आसक्ती राहते आणि आत्मभाव दूर राहतो. आणि याला सोबत त्यांनी योग बुद्धी असं म्हटलं. म्हणजे आत्मा जपण्याचं जे शास्त्र आहे, आत्मभाव जपण्याचं जे शास्त्र आहे ते शास्त्र योगबुद्धीमध्ये येत. योगबुद्धी याचा अर्थ केवळ स्वधर्म कर्म करणे. नियतं कुरु कर्मत्वं कर्म जायो हि अकर्मणः. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे अधिक चांगलं आणि केवळ कर्म करण्यापेक्षा नियत कर्म करणं म्हणजे वाट्याला आलेलं कर्म करणं हे अधिक चांगलं. याचा अर्थ कोणतीही कर्म जर आपण करत बसलो तर त्यांनी आपल्या इंद्रियांची चव पुरवली जाईल. आपला देहबुद्धीकडचा प्रवास वाढेल, आपण आत्म्याकडे जाऊ शकणार नाही. म्हणून आपली जी कर्म आहेत ती कर्म ही नियत किंवा परिमित अशी असावी आणि ही कर्म आपण योगस्थ होऊन करावी. कर्म सिद्ध झालं तरी देखील अथवा असिद्ध झालं तरी देखील देह कर्म करणार. देह जर कर्म करणारच असेल तर कर्तव्यात्मक कर्म करू दे. कर्तव्यात्मक कर्म करायचं तर ते परिपूर्णच होईल असं नाही, ते कधी कधी अपूर्ण राहील असिद्ध राहील तरी देखील चालेल. विनोबाचं म्हणतात की माझी जी कर्म आहेत त्या कर्मातली नेहमी कर्म यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे आणि नेहमी कर्म अयशस्वी होतात असा माझा अनुभव आहे. जी नेहमी कर्म यशस्वी होतात त्यामुळं मी नामवेद न होता कर्म करायला प्रवृत्त होतो आणि जी नेहमी कर्म अयशस्वी होतात त्यामुळं आपल्याला सतत यश मिळणार आहे असा भ्रम माझ्या ठिकाणी राहत नाही. आपण आत्मस्वरूप असल्यावर कर्माचं यश आणि कर्माचं अपयश एवढंच फक्त पाहायला नको तर कर्म करत असताना आपली आत्मबुद्धी राहते आहे हे पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञान विचार जो सांगितला त्या ज्ञान विचाराला जोडून कर्म विचार सांगितला आणि हा कर्म विचार भगवद्गीतेत मग नंतर सर्व ठिकाणी आला. ज्ञान विचार एकदाच आला. दुसऱ्या आणि मग याच ज्ञान विचार
तुमच्या सकट मी इतकं रंगून गेलो हे ऐकताना की मला असं वाटलं की मला इथं केवळ तुम्ही बसवलं आणि एखादं रेकॉर्डिंग ऐकलं तरी देखील आपलं काम होऊन जाईल. कारण श्रवणासाठी तर आपण येतो आणि माझं श्रवण घडत नाही. या निमित्ताने मी जे बोललो ते श्रवण रूपानी परत एकदा मला ऐकायला मिळत आहे. एका साधकाने मला एक मनोगत लिहून दिलं ते मी सहज म्हणून वाचून दाखवतो. गेले काही महिने मला कामानिमित्त केंद्रापासून घरापासून दूर राहावे लागत आहे पण आपल्या कृपेने या काळात चिंतन घडत आहे. दोन गोष्टी चिंतनाने पक्क्या होत आहेत ते आपल्यापाशी नम्रतेने व बालक भावाने मांडत आहे. ध्यानापूर्वीचा संकल्प ह्यात मलाच माझ्या बाबतीत सुधारणा जाणवते. आतापर्यंत तुम्ही सांगता म्हणून मी परमात्म स्वरूप आहे याचे चिंतन करून ध्यानाला बसत असे. त्यात थोडी सुधारणा झाली आहे. ध्यानामध्ये परमात्म स्वरूपाशी एकरूप होणे हा माझा अनुग्रह जन्मसिद्ध अधिकार आहे व सद्गुरु कृपेने तसेच होईल अशा भावाने ध्यानाला बसत आहे आणि अशा भावाने ध्यानाला बसत आहे असे मला मनापासून वाटते. ध्यानात जो विचारांच्या अंगाने आपण स्वतःच संसार उभा करतो त्याच्याशी अलिप्तता साधण्याचे मोठे बळ मिळाल्यासारखे वाटते आहे. मी परमात्म स्वरूप आहे माझं परमात्म स्वरूपाशी एकरूप होणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अनुग्रह जन्मसिद्ध अधिकार आहे आणि सद्गुरु कृपेनी माझं तसंच होईल. या विचाराच्या अंगानी ध्यानामध्ये जो स्वतः संसार उभा करतो त्या संसाराशी अलिप्तता साधण्याचं मोठं बळ मला मिळाल्यासारखं वाटतं असं ते म्हणतात. परमार्थ साधनेची भूमिका अचानक प्रकाश पडावा तशी पुढील ओवीमध्ये पूर्ण परमार्थ मार्गावरील वाटचालीची भूमिका मिळाल्यासारखे वाटते. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस. साधकाने परमार्थाची वाटचाल देह मन बुद्धी म्हणजे अनात्मवृत्ती पासून आत्मबुद्धी म्हणजे आत्मवृत्तीपर्यंत करायची आहे. या भूमिकेतून कुठल्याही साधनेकडे पाहण्याची बुद्धी शुद्ध होत आहे. त्यामुळे ज्ञान अज्ञान लक्षणे आता ज्ञान लक्षणे ही आत्मवृत्तीकडे जाण्यासाठी आहेत. अज्ञान लक्षणे ही देहबुद्धी किती खोलवर गेलेली आहे हे कळण्यासाठी आहेत. ही लक्षणे अतिशय वैयक्तिक साधनेसाठीच आहेत हे आता अजून स्पष्ट होत आहे. कर्मयोग हा ह्याच साठी आचरायचा आहे. कर्मणी अकर्म अकर्मणी कर्मासाठी नाही कारण ती स्थिती आहे असं त्याचा अर्थ झाला. यमनियमादी अष्टांग योग नवविधा भक्ती विवेक वैराग्याचा मार्ग सांगणारे साधन चतुष्ट आहे आणि श्रवण मनन निदिध्यास तत्वम पदार्थ चिंतन ही अंतरंग साधना ह्या खूप साम्य स्थळ आहेत. यांचा परस्पर संबंध काय असा प्रश्न मनात घर करून होता, पण या भूमिकेने या भूमिका ओवीने त्यावर पूर्ण प्रकाश पडला आहे असे वाटते. कोणत्या ओवीने आणि आत्मवर आणि अनात्मवर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस या ओवीनी. स्वामीजी, मी भीड चेपून धाडसाने आपल्या समोर हे निवेदन ठेवत आहे. आपल्या कृपेने ही समज अजून शुद्ध होवो आणि ह्यात सुधारणा काय करू ही आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना. प्रत्येकाचा जो साधनेचा प्रवास चाललेला असतो तो आपल्या तऱ्हेने चाललेलाच असतो. तो कधी कधी एखाद्या साधकाला कथन करावं असं वाटतो, म्हणजे सद्गुरूंना कथन करावं असं वाटतो, तसा हा माझ्यापुरतंच कथन केलेलं मनोगत आहे. मी ते सर्वांसमक्ष वाचलं एवढंच, याचं कारण मला ते आवडलं आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना यावी की साधक किती परमार्थाबद्दल विचार करत आपलं जीवन घडवत आहेत, त्यामुळं आपल्यालाही कुठेतरी प्रेरणा मिळेल असं वाटलं. नमस्कार स्वामीजी, काही प्रश्न होते. फोन केला तर चालेल का? मी व्हॉट्सअपवरचं वाचून दाखवतोय बरं का. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी व्यवहार काळी चिंता, भय, उद्वेग अशा भावना निर्माण होतात का? होत असतील तर तो या भावना कशा हाताळतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मी हल्ली मृत्यूचा विचार करतो पण भीतीच्या पोटी नाही तर उत्सुकतेपोटी. म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मी या स्फुरणाचे किंवा भावनेचे नक्की काय होईल अशी उत्सुकता आहे. मृत्यू अटळ आहे पण मी नसेन म्हणजे नक्की काय असेल याची उत्सुकता वाटते, असे दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि हे खूप दिवसांपूर्वी विचारलेत, 16 ऑक्टोबरला हा मेसेज मला आला. पण दरवेळेला माझ्या इथं समोर प्रश्न येत असल्यामुळे आणि तुमच्यामधून येत असल्यामुळे ते थेट उत्तर जात असे तुम्हा आणि या प्रश्नाचं उत्तर राहत असे. पण ही मंडळी देखील परदेशात राहूनही आपले सत्संग ऐकतात, त्यामुळे ती प्रत्यक्षातच असतात. पण इथं समोर आलेल्या लिखित प्रश्नांना उत्तरं देताना, कारण ते मला दिसतात, श्रोत्यांमध्ये असतात, त्यामुळे थोडं या प्रश्नाकडे अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. ते खूपच झालं. जसं माझ्याकडे गिरीश यावा, मी त्याच्याशी महत्वाच्या विषयावर बोलत असावा, पण फोन आल्यानंतर गिरीशशी बोलणं बाजूला राहतं आणि त्या व्यक्तीशी मी 15 मिनिटं बोलतो. कोणीतरी फोन केला म्हणून एकदम मी माझी प्रायोरिटी बदलून टाकतो. माझ्यामध्ये एखादी व्यक्ती घुसते आणि त्याच्याशीच बोलणं सुरू होतं. असं जसं व्हावं तसं होऊ नये म्हणून समोरच्या प्रश्नांना मी उत्तर देतो. पण मला हे भान ठेवायला लागेल की या व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसल्या तरी देखील तशा त्या थेट ऐकतच असतात. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी व्यवहार काळी चिंता, भय, उद्वेग अशा भावना निर्माण होतात का असं त्यांनी विचारलेलं आहे. ज्ञानी माणसाचा एकूण व्यवहार कसा असतो याच्याबद्दल फार उत्सुकता सगळ्यांना असते, याच्यात काही शंका नाही. अर्जुनाने देखील स्थितप्रज्ञ हा शब्द ऐकल्यानंतर स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव असं विचारलं. तू हा जो स्थितप्रज्ञ म्हणतोस तो कोणाला म्हणायचं? स्थितधीही किम प्रभाषेत, किम आसीत व्रजेत किम स्थित बुद्धि झालेला पुरुष बोलतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा, असे प्रश्न विचारले आणि त्याच्यावरही त्यांनी दुःखेशु अनुद्विग्न मना प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना हा तुष्टा हा स्थित प्रज्ञ हा तदोच्यते असं उत्तर दिलं. मनोगत कामना देखील जो बाजूला सारतो आणि आत्म्यात रमतो, स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी रमतो, त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात असं ते म्हणतात असं उत्तर ते देतात. पण याचा असाही एक अर्थ आहे की त्याच्या इंद्रियांच्या ठिकाणी कामना असतात, त्याच्या मनोगत देखील कामना असतात, तो त्या बाजूला सारतो असा एक अर्थ आहे जो या श्लोकात तसा सरळ प्रकट होत नाही. जशा आमच्या ठिकाणी असतात तशा त्याच्याही ठिकाणी असतात, त्या तो बाजूला सारतो आणि आत्म्यात रमतो, अशा दोन गोष्टी तो करतो. म्हणजे कामना बाजूला सारू शकणं इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या आणि मनोगत देखील असं त्याला करता येतं, त्याला कामनाच नसतात असं ते म्हणत नाहीयेत. आलं ना लक्षात मला काय म्हणायचंय? आपल्या ठिकाणचं काम जावा याचा अर्थ आपण नपुसक व्हावं असा अर्थ नाहीये. सैन्य अवघेची मरावे मग मी राज्य करावे, सैन्य असताच राज्य करावे हे तो कळे ना असं समर्थ म्हणतात. त्याच्या ठिकाणचं काम जातो याचा अर्थ त्याला देह आहे आणि पूर्ण काम गेला असा त्याचा अर्थ नाही. मी काही शब्द वापरायला नको पण तुम्हाला समजण्यासाठी तो वापरला. तसा शब्द या व्यासपीठावरून उच्चारला जात नाही. पण इतका टोकाचा अर्थ घ्यायचा नाही हे सांगण्यासाठी मी तो उच्चारला. त्यामुळे त्याच्या ठिकाणी काम असतो तो काम तो बाजूला सारतो. शिवाय ते पुढे असं सांगतात की दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीत राग भय क्रोधः स्थितधीहि मुनी उच्यते. म्हणजे दुःख प्राप्त झालं तर त्याला उद्वेग वाटत नाही. उद्वेग म्हणजे त्रास. आपले जे वेग आहेत ते वेग ऊर्ध्वगामी होणं, शांतीचा भाव ऊर्ध्वगामी झाला, प्राण ऊर्ध्वगामी झाले तर काय होतं आपल्याला माहिती आहे. पण जर वेग वर गेले, उद म्हणजे उचलले जाणं, आपल्या ठिकाणी उद्वेग निर्माण होतो म्हणजे आपल्या ठिकाणी तो जो वैताग आहे तो वैताग अगदी मस्तकात जाऊन शिरतो. भगवंत असं म्हणतायत की त्याला दुःख प्राप्त झालं तर अनुद्विग्न मनहा, त्याचा उद्वेग वर चढत नाही, त्याला उद्वेग होत नाही असं ते म्हणत नाहीयेत. उद्वेग झाला तरी तो आवरतो, तो अनुद्विग्न होतो. सुखेषु विगत स्पृहा, आणि सुख प्राप्त झालं तर स्पृहा हा विकार देखील असाच वर जातो, त्याला आकाश ठेंगणं वाटायला लागतं. आता हे दिवस असेच अजून काहीतरी चांगलं असं वाटायला लागतं. अगदी सगळ्या गाड्या ज्या आहेत चांगल्या म्हणजे कोटी कोटी रुपयांच्या, तर त्या गाड्या मालकीच्या झाल्या तर एखादं चार्टर प्लेन असलं तर बरं असं त्याला कदाचित वाटेल. काहीच सांगता येत नाही स्पृहा किती पुढं घेऊन जाईल माणसाला. त्यांनी होतं काय हे काहीच कळत नाही त्याला. तो विवेक त्याच्या ठिकाणी नसतो. म्हणून सुख प्राप्त झालं तरी देखील तो ठिकाणावर असतो. मला एकदा पोफळे काका असं म्हणाले जाताना की गाडी हे वाहन आहे, केवळ इथून तिथं घेऊन जाण्याचं साधन आहे, एवढंच लक्षात ठेवावं. त्याच्यापेक्षा जास्त गाडी मग ती कोणती कंपनी, त्या वेगवेगळ्या गोष्टी, मग कम्फर्ट्स, किती वेळ गाडीत बसणार आणि कसले कम्फर्ट्स. कम्फर्ट हा मनाचा स्वभाव असला पाहिजे. या ज्या स्पृहा वाढत जातात म्हणून त्याला सुख झाल्यानंतर तो स्वतःच्या स्पृहा वाढू देत नाही असं ते म्हणतात. त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्ये चिंता भय उद्वेग असंच विचारलेलं आहे आणि वीत राग भय क्रोधा हा राग म्हणजे अनुराग, विषयांबद्दलची प्रीती. भय म्हणजे भय. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ते भय. आणि उद्वेग, या उद्वेगाचा आताही उल्लेख झाला. अशा भावना त्याला निर्माण होतात का? त्याच्या ठिकाणी निर्माण होतात तो मनुष्य आहे म्हणून, आणि तो त्याच्यावर काबू मिळवतो. त्याचा विवेक जागरूक असतो आणि विवेकाने तो त्यात दूर सारू शकतो. कधी कधी त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली जी चिंता आहे ती चिंता त्याच्या अंगबोलीतून प्रगटही होणार नाही इतकी तरंगरूपाने उठेल, तो विवेकाने ती शंभेल. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. पण उद्वेगाचं मूळ तुटण्यासाठी म्हणून देखील समर्थांनी एक विवेक सांगितलेला आहे. त्याला उद्वेगच होत नाही असं सांगितलेलं नाहीये. जे काही प्राप्त झाले ते देवानी दिलेलं आहे. लग्न नाही झालं माझं, लग्नाकरता मी उतावीळ आहे, पण लग्न नाही झालं. काय आता देवाची इच्छा असेल तसं. ऐसे वर्तणे निश्चयाचे, असं प्रत्येक ठिकाणी वर्तन करणं असं समर्थ म्हणतात. तर हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि ज्ञानी पुरुष तसा असतो, तसा वागतो. आणि साधक अशा वेळेला प्रयत्न करतो आणि प्रयत्नांनी हळूहळू जमवतो. काही साधक असे असतात की त्यांना अशा प्रकारच्या चिंता निर्माण करतील अशी बातमी कानावर आल्यावर एखाद्या विवेकाने तासाभरात ते त्याच्यातून मोकळे होतात. काही साधक एखाद्या दिवसातून मोकळे होतात, काही चार चार दिवसातून मोकळे होतात. पण महिनाभरानंतर तो चिंतेचा विषय तसाच असला तरी ते नंतर श्रीखंडपुरी खातात. ते कधी असं करत नाहीत की चिंता आहे आता म्हणजे सगळंच त्याज्य झालं. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या मनाची जी हानी ते करून घेतात ती ज्ञानी जो असतो तो लवकरात लवकर वाचवतो असा त्याचा अर्थ आहे. चिंता असलेला मनुष्य काहीच करत नाही असं नाहीये. सगळ्या चिंता बाजूला सारून तो आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतोच. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी चिंता भय उद्वेग. शिवाय स्वामीजी असं म्हणायचे की तो त्याला वळण देतो. म्हणजे कामना जी आहे ती सांसारिक कामनेच्या ऐवजी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नेईन गुढी. आता ही कामनाच आहे. स्वरूपाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर इथून पंढरपूरला गुढी घेऊन जाण्याचं काही कारण नाही. स्वतःच्या ठिकाणी बसावं, पण देह आहे तोपर्यंत तो काहीतरी करणार. मग माझ्या जीवाची अशी आवडी आहे की मी गुढी घेऊन पंढरपूरला जाईन, वारकरी बनेन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एका तऱ्हेने ही इच्छा आहे. तळमळ तळमळ होतची आहे असं समर्थ स्पष्ट म्हणतात ना. सगळी तळमळ संपली असं कुठं म्हणतात. हे जन हाती धरी, पण ही तळमळ आता इतरांकरता आहे असं ते म्हणतात. म्हणून त्याला तळमळ लागतच नाही असं नाही, त्याला तळमळ लागते पण चिंता करीतो विश्वाची अशी तळमळ लागते, त्यालाही चिंता भेडसावते. पण तिचं स्वरूप व्यक्तिगत राहत नाही, साधकांनी म्हणून त्याचा अभ्यास करावा. तो या प्रकारे हाताळतो, आपणही शक्य तितकं तसं हाताळण्याचा प्रयत्न करावा असं मी म्हणेन. आणि दुसरं म्हणजे सुखाच्या वेळेला फार सावध राहावं. सुखाच्या वेळेला जे सुख असतं ते आपल्या सुखाच्या परिस्थितीमुळं सुख आहे की परमार्थामुळं सुख आहे याचा बऱ्याच जणांना गोंधळ होतो. त्यांना आपण श्रवणाला जातोय, ध्यान करतोय, अडचण काही आलेली नसते, त्यामुळं जे सुखाचे दिवस सुखाचे म्हणून चाललेले असतात ते बहुतेक परमार्थामुळे चाललेत असं त्याला वाटत असतं. त्याची परीक्षा होते दुःखाच्या वेळेला, अडचणीच्या वेळेला, चिंता निर्माण करतील अशा परिस्थिती जेव्हा उद्भवतात तेव्हाही तो श्रवणच करत असतो, ध्यानही करत असतो, पण आता श्रवणात त्याचं तितकं लक्ष लागत नसतं, आता ध्यानात त्याचं तितकं लक्ष लागत नसतं. कदाचित कोणाकोणाची झोप उडते, म्हणून आधी जी शांत झोप लागत होती ते सगळं चांगलंय म्हणून लागत होती साधनेचं, असा जो त्याचा भ्रम असतो. म्हणून या अशा गोष्टी देखील देव कृपाळूपणाने सुखाउपरी दुःख देतो आणि दुःखाउपरी सुख देतो असं संतांचा विश्वास आहे. या दोन्ही परिस्थिती आपण कशा हाताळतो हे आपण प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे. कारण एकसारख्या परिस्थितीतून खरंच कोणी जात नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावाच लागतो. मी हल्ली मृत्यूचा विचार करतो, पण भीतीच्या पोटी नाही तर उत्सुकतेपोटी. म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मी या स्फुरणाचे किंवा भावनेचे नक्की काय होईल अशी उत्सुकता आहे. मृत्यू अटळ आहे पण मी नसेन म्हणजे नक्की काय असेल याची उत्सुकता वाटते. हे तशा अर्थाने पाहायचं झालं तर हे केवळ निवेदन या अर्थाने घेता येईल. हा काही कारण याच्यात कुठलाच प्रश्न विचारलेला नाहीये. बघा, मी हल्ली मृत्यूचा विचार करतो, ठीक आहे, पण भीतीच्या पोटी नाही तर उत्सुकतेपोटी, हेही ठीक आहे. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मी या स्फुरणाचे किंवा भावनेचे नक्की काय होईल अशी उत्सुकता आहे, ठीक आहे. मृत्यू अटळ आहे पण मी नसेन म्हणजे नक्की काय असेल याची उत्सुकता वाटते, ठीक आहे, प्रश्न काहीच नाहीये. पण सुरुवातीला म्हटलेलं आहे की दोन प्रश्न विचारतो आहे, त्यामुळे हा प्रश्न आहे असं मी गृहीत धरतो. काही प्रश्न होते असं सुरुवातीला म्हटलंय, बाकी सगळं आपलं आपलंच चाललेलं आहे. भीतीपोटी नाही पण उत्सुकतेपोटी मृत्यूचा विचार करतो असं म्हटलेलं आहे, जरूर करावा. पण काही गोष्टींचा म्हणजे अनुभवाशिवाय विचार करून तसा उपयोग काही होत नाही. जसं काय बरं सांगू, मंजिरी कुठं अमेरिकेत राहत होती कोणत्या शहरात, तर तिच्या घरात काय असेल कसं असेल तिच्या घराचे फोटोही मी पाहिले नाहीत समजा, किंवा पाहिले जरी तरी त्याच्यासंबंधी मी विचार करून करून किती करणार. मला जोपर्यंत अनुभव नाही, मी तिथं गेलो नाही, तोपर्यंत तसा उपयोग या उत्सुकतेपोटी सुद्धा विचाराचा फारसा होत नाही. आणि जे तर अजिबातच माहीत नाही, मला मंजिरी माहिती आहे, तिचं घर माहिती आहे, त्या घरातले दोन चार फोटो मी पाहिलेत हे तरी माहिती आहे, पण जे ठिकाणच माहीत नाही त्या ठिकाणाचा किती विचार करणार उत्सुकतेपोटी जरी केला तरी। त्याच्याऐवजी मृत्यूचं स्मरण करावं असं मी सुचवेन, मरणाचे स्मरण असावे, आपण जाणार आहोत याचं स्मरण असावं, आपल्या शुद्ध मीचं काय होईल, ते अस्तित्व कुठं, याच्याबद्दल मी बोललेनच, पण मुख्यतः मला असं वाटतं की आपण स्मरण करावं। समजा मी माधवशी आता बोलतोय, आमची रस्त्यात भेट झाली, तर मी हे धरून चालावं की माधवची आणि माझी भेट माझ्याकरता माझ्या अंगाने, मी काही उद्या माधवला भेटेन असं नाही, कारण मी उद्या राहेनच कशावरून। असं स्मरण असावं, असं स्मरण असावं की ज्यामुळं आपला प्रत्येक व्यक्तीचा असणारा जो शेवटचा व्यवहार आहे, म्हणजे याच्यानंतर माधव मला उद्या भेटणार आहे बरं का, आपली भेट होणार आहे, पण माधव मला जर भेटला नाही उद्या, कारण मीच देहाने नाही म्हणून, तर शेवटचं इम्प्रेशन माधवचं माझ्याबद्दल असलेलं आणि माझं माधवच्या बद्दल असलेलं हे दैवी किंवा चांगलं असावं, पटतंय का तुम्हाला? आपण असेच कधीतरी आपल्या इथला एखादा मेंबर अचानक गळालेला आहे, आपण कल्पना केली नव्हती की हा उद्या येणार नाहीये इथं किंवा पुढच्या आठवड्यात येणार नाहीये, आपली ज्या व्यक्तीची भेट होईल त्या व्यक्तीची जणू शेवटची भेट आहे असं जर समजलं, तुम्हाला माहितीये की ज्याला फाशी द्यायला फाशीची शिक्षा होते त्याला शेवटी त्याच्या नातेवाईकांना भेटायची परवानगी मिळते, काय असेल 2, 4, 6 काय जी संख्या असेल याच्यात लिहिलेली कायद्याप्रमाणे, तर तो त्यांच्याशी कसा बोललेलो तेव्हा, कल्पना केली आहे कधी? मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं तर की कसाबला येरोड्याला हलवलं ऑर्थोरेड रोड जेलमधून, त्याला फाशी होणार होती म्हणून फाशी वॉरंट आलं, तेव्हा जो इन्स्पेक्टर होता त्याला ते बजावलं गेलं, सांगितलं गेलं, येताना त्याला हे केलं की तुला जर समजा सोडलं तर तू काय करशील असं विचारलं, तर तो म्हणाला मला माझ्या आईची सेवा करायची आहे असं म्हणाला। म्हणजे इतका क्रूर कर्मा जो बेधडक फायरिंग करतो, शेकडो लोकांना मारतो, जेव्हा मृत्यू डोळ्यासमोर दिसायला लागतो तेव्हा त्याचं सगळं बदलतं, त्याचा टोन बदलतो, डोळे बदलतात, म्हणून समर्थांनी मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे असं म्हटलेलं आहे। म्हणजे मरणाचं स्मरण ही स्वतंत्र गोष्ट आणि हरिभक्तीला सादर व्हावं ही स्वतंत्र गोष्ट अशी नाहीये, जेव्हा मरणाचं स्मरण असेल तेव्हा हरिभक्तीला देखील वेगळ्या प्रकारे सादर व्हाल, जसं आईची सेवा करायची हा भाव हा ही हरिभक्तीच आहे एक प्रकारे, काहीतरी चांगला भाव निर्माण झाला, अगदी हरिभक्ती त्या टोकाचा अर्थ जरी नाही घेतला तरी। म्हणून मरणाचं स्मरण असेल तर समोरच्या व्यक्तीशी मी कसा बोलेन, कसा चालेल, माझ्या पत्नीशी कसा बोलेन, कसा चालेल, पतीशी कसा बोलेन, कशी चालेल, माझ्या मुलांशी, माझ्या घराचे कसे आभार मानेन की ज्यांनी मला राहू दिलं, मी जेलमधून बाहेर पडलो विसापूरच्या, आणि अचानक मला आठवलं की एका झाडाखाली मी ध्यानाला बसायचो तर तिथं परत जावं म्हणून मी आत जायला लागलो तर त्याने अडवलं, म्हणाला नाही जाता येणार, एकदा बाहेर पडला की परत आत नाही जाता येणार. तर मी त्याला विनंती केली की मला तिथं 2 मिनिटं बसायचंय, आणि ज्या झाडाला मी पाठ टेकून बसत होतो त्या झाडाच्या खोडावर मला हात फिरवायचा एकदा. का? कारण मी तिथून बाहेर पडत होतो, आता मला तिथं जायला परवानगी नाहीये. तुम्ही तुमच्या घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मृत्यूचा विचार तेव्हा जाणीवेचं काय होतं हे फार बौद्धिक झालं, त्याची उत्तरं देता येणं शक्य आहे, ते फार विश्लेषणात्मक झालं. पण आपल्या अंतःकरणात प्रेमाचा अंकुर निर्माण व्हायला हवा असेल तर मृत्यूचं स्मरण नेहमी करावं. तसं जर नेहमी केलं जाईल तर जो करेल त्याचं वर्तन अतिशय बदलतं, आणि जर सर्वच करतील तर कल्पना करा की नणंद भावजईशी कशी वागेल, भावजय नणंदेशी कशी वागेल, सासू सुनेशी कशी वागेल, सून सासूकडे कशी पाहिल, कशी वागेल. आपल्या ठिकाणी जे मीच स्फुरण असतं ते मीच स्फुरण हे इंद्रियांमध्ये असतं. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर ते इंद्रियांच्या ठिकाणी देखील असतं. जसं खोल एरवी सर्वांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित वस्तूंच्या सहस्रकरी उदयाला असे जो, चितवृत्तींच्या सहस्रकरी उदयाला असे जो. किती चितवृत्ती आपल्यातून बाहेर पडतात, चैतन्य वृत्ती बाहेर पडतात हे जर पाहिलं तर आश्चर्यकारक आहे. स्थूल जगताविषयी, विज्ञानाविषयी, भूगोलाविषयी, इतिहासाविषयी, सगळ्या ज्ञानाविषयी तसं स्नेह प्रेम दया करुणा क्षमा यांविषयी जे विकार आहेत काम क्रोध लोभ याविषयी सहस्रकरांनी आपल्या आत असणारी जी चिदवस्तू आहे ती चिदवस्तू बाहेर फाकत असते, आणि तिला बाहेर फाकण्याचं साधन केवळ इंद्रिय आहेत. डोळ्यातून फाकते, हाताद्वारे प्रगट होते, पायाद्वारे प्रगट होते, कर्मातून प्रगट होते, मृत्यूसमयी या सगळ्या गोष्टी निस्तेज होतात. म्हणजे डोळ्याची पाहण्याची शक्ती जाते, डोळे पार जणू अंतर्दृष्टी प्राप्त होते. डोळे हाका मारायला लागतात तरी डोळे उघडत नाहीत, अर्धा अर्धा तास थकून लोक निघून जातात. शेवटी म्हणतात यांना कळत नाहीये बहुतेक, त्याला कळत असतं बर का, तो डोळे उघडू शकत नाही. जरा बोल, मला एकदा हाक मार असं आईला मुलगा कळवळून म्हणतो. आईचे ओठ नुसते असे कुठेतरी दिसतात पण ती शब्द उच्चारू शकत नाही. या सगळ्या शक्ती आत वळतात, ज्या बाहेर फाकत होत्या त्या आत जातात. आणि त्या एका चैतन्यापाशी गोळा होतात. आणि केवळ आपलं स्मरण राहतं, आणि अंतर्मनामध्ये कदाचित जरा जे आपले आहेत त्यांचं स्मरण राहतं. पण बऱ्याच जणांचा अनुभव आहे की कोणाचीच आठवण येत नाही. अगदी हार्ट अटॅक येतो तेव्हा देखील फक्त आपण आता आपण राहिलो पाहिजे, आपण एवढंच राहतं. पत्नीची देखील नाही, मुलांची देखील नाही, असं सगळं आत ओढून घेतलं जातं. त्याची जी जाणीव असते ती जाणीव स्वतःपाशी केंद्रित होते. आणि देहाचं यंत्र बंद पडतं. मृत्यूचं कारण म्हणजे व्हायटल ऑर्गन पैकी काहीतरी बंद पडणं आणि एकापाठोपाठ एक जशी चक्र बंद पडावीत. एखाद्या महाकाय मशीनचं एक चक्र बंद पडलं त्याच्यावर अवलंबून दुसरं तिसरं आणि मग ते मशीन बंद पडतं. तेव्हा त्याला ज्या इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असतो त्याचं काय होतं, तो जागेवरच असतो. सप्लाय असतो पण आता मशीन चालत नाही. जाणीव असते पण इंद्रिय हलत नाहीत, काम करत नाहीत. अगदी डोळ्यात टॉर्च मारला तरी काही नाही. डॉक्टर म्हणतात की काही गेला हा, नाडीचे ठोकेही नाहीत. तेव्हा या जाणीवेचं काय होतं? ती जाणीव तशीच विहार करते, सुटते ती देहाच्या तडाख्यातून, मोकळी होते. फक्त त्यावेळेला एक फरक राहतो शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे. त्या जाणीवेच्या ठिकाणी जसे इंद्रियांच्या शक्ती गोळा होतात तशा इंद्रियांच्या वासनाही गोळा होतात. त्या खूप अस्पष्ट असतात पण त्या जाणीवेला माहीत असतात आणि त्यामुळं त्या जाणीवेच्या संगतीमुळं वासनेंच्या संगतीमुळं परत तो जन्माला येतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं होतं, तो परत जन्माला येतो. आणि ही जाणीव आत आली ज्ञानी पुरुषाची, स्वरूपानंदांसारखी व्यक्ती आहे. दिक् कालाचे तुटवनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चित घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले. त्यांनाही तेच होतं, दिक् आणि काल याचं बंधन कसं राहील? आता डोळे आत पाहतायत, श्रवण ही आतच आहे, बाहेरचं काही ऐकायची इच्छा नाही. ऐकू आलं तरी देखील प्रतिसाद नाही. ज्ञानी पुरुषालाही ही स्थिती देहाची येतेच. पण त्याची जी जाणीव आहे त्या ती जाणीव आत्मज्ञानानी संपन्न असल्यामुळं तीही देहापासून मुक्त होऊन जाते. आणि देहाच्या म्हणजे देह असतानाच मुक्तीचा अनुभव घेणारा देह गेल्यानंतर तर सुटूनच जातो, परमात्म्याशी तदाकार होऊन जातो. मरणा आईलीकडे मज मिळोनी गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं मरणानंतर कुठं जाणार? मरणाच्या आधीच माझ्याशी एकरूप झालेले, मरण उपरांत आणि कुठं जाणार? कुठंच नाही. ते माझ्याशी आधीच एकरूप होऊन गेलेले असतात, ते तसेच राहतात. एरवी पुरुष प्रकृतीला पकडत नाही, कारण कोणाला पकडणं हा पुरुषाचा स्वभाव नाही, प्रकृतीने पुरुषाला धरून ठेवलेलं आहे. देहानी जीवाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि देहाची सुख दुःख माझी सुख दुःख असं जीव समजतो आहे. त्याच्यातून प्रकृती पुरुषाला मोकळी करते. सांख्य तत्वज्ञानाच्या अनुसार जीव मुक्त होतो म्हणजे तो मुळातच मुक्त आहे. आत्मा हा मुळातच मुक्त आहे, त्याला देहानी बांधून ठेवलेला होता. त्या देहाची एकापाठोपाठ एक देह चालवण्याची क्षमता असणारी इंद्रिय संपली, म्हणजे काम करेनाशी झाली की देहरूपी मशीन बंद पडतं आणि तो 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 मोकळाच असतो. पहिल्यापासूनच मोकळा होता, तो तसाच मोकळा होऊन जातो. फक्त अबोध असेल तर परत जन्माला येतो आणि बोध असेल तर परमात्म्याशी तदाकार होऊन जातो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती। हे अंतकाल पर्यंत जर टिकली तर त्याला ब्रह्म निर्वाण होतं, म्हणजे तो ब्रह्माशी तदाकार होऊन जातो। असं खूप दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलेलं होतं तर तो प्रश्न आज घेतला। बघता बघता आपली सत्संगाची वेळ संपली। माझा खरा विचार होता की याचा एक प्रश्न झाला की एखादा अभंग घ्यायचा, पण एकूण माझं म्हणजे दुसरा प्रश्नही तसा वेळ घेणार होता असं लक्षात येऊन मग मी ते टाळलं। फक्त एक झालं की माझं नागपूरचं प्रवचन झाल्यामुळं, नाहीतर मग हेच उत्तर थोडं अजून लांबून एक तासी मी दिलं असतं, ते टळलं। 40 मिनिटात सगळा मामला खत्म असं झालं, नाही का? एक मिनिट भर शांत बसू। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजे हरि नारायण नारायण। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।